chinimandi.com पॉडकास्ट।
हरियाणाच्या साखर कारखान्यांनी साखर रिकव्हरीमध्ये केली वाढ। हरियाणाच्या सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी 2019-20 हंगामादरम्यान साखरेच्या रिकव्हरीमध्ये वाढ केली आहे। राज्याचे सहकार मंत्री डॉ बनवारी लाल यांनी सांगितलं की राज्यात 15 एप्रिलपर्यंत 611.44 लाख क्विंटल ऊस गाळप केलं आहे। तसंच या दरम्यान साखर रिकव्हरी सरासरी 10.45% राहिली। हीच रिकव्हरी हंगाम 2018-19 दरम्यान 624.98 लाख क्विंटल ऊस गाळपावर 10.19% राहिली होती। त्यांनी सांगितलं की सहकारी साखर कारखान्यांनी हंगाम 2019-20 9.95% साखरेच्या सरासरी रिकव्हरीसह 353.48 लाख क्विंटल ऊसाचं गाळप केलं, तर खासगी साखर कारखान्यांनी 257.96 लाख क्विंटल ऊसाच्या गाळपावर 11.13% साखरेची सरासरी रिकव्हरी मिळवली आहे।